स्तोत्र संहिता अध्याय 28 दाविदाचे स्तोत्र। हे परमेश्वरा, मी तुझा धावा करीतो, माझ्या दुर्गा, माझे न ऐकलेसे करू नको। तू माझ्याशी मौन धरिल्यास गर्तेत पडणाऱ्यांच्यासारखी माझी गती होईल। मी तुझा धावा करीतो, तुझ्या पवित्र गाभाऱ्याकडे हात वर करीतो, तेव्हा माझी दीनवाणी ऐक। मनात कपट असून आपल्या शेजाऱ्यांशी स्नेहभावाने बोलणारे असे दुर्जन व दुष्कर्मी यांच्याबरोबर मला ओढून नेऊ नको। त्यांच्या करणीप्रमाणे, त्यांच्या दुष्कृत्यांच्या मानाने, त्यांच्या हातांच्या कृतीप्रमाणे त्यांचे पारिपत्य कर, त्यांचे प्रतिफळ त्यास दे। परमेश्वराची कृत्ये, त्याच्या हातची कृती ते ध्यानात आणीत नाहीत, म्हणून तो त्यास जमीनदोस्त करील, उभारणार नाही। परमेश्वर धन्यवादित असो, कारण त्याने माझी दीनवाणी ऐकली आहे। परमेश्वर माझे सामर्थ्य व माझी ढाल आहे, त्याच्यावर मी अंतःकरणपूर्वक भाव ठेविला आणि मी सहाय्य पावलो, म्हणून माझे हृदय उल्लासते। मी गीत गाऊन त्याचे स्तवन करीन। परमेश्वर आपल्या लोकांचे सामर्थ्य आहे, तोच आपल्या अभिषिक्ताचा तारणदुर्ग आहे। तू आपल्या लोकास तार, आपल्या वतनाला आशीर्वाद दे, त्याचा प्रतिपाळ कर, त्यास सदोदित वाहून ने।